आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन. नाताळ सणाचा राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा. आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरस्थ माध्यमातून करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागानं मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं काम करावं असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याचं महत्व तसंच त्यामुळे होणाऱ्या लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. विकसित भारत घडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाजपेयी यांच्या नवी दिल्लीतील सदैव अटल या समाधीस्थळी त्यांना आज अभिवादन करण्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती देशभरात सुशासन दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काल देशभरात अनेक उपक्रम घेण्यात आले. प्रामुख्यानं ऑनलाईन माध्यमातून होणारी फसवणूक टाळून ग्राहकांना सक्षम करण्याच्या उद्देशानं विविध मंचांचं उद्घाटन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. सरकार ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना कायदे आणि हक्कांची माहिती तसंच जाणीव व्हावी या उद्देशानं आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ सुहास मापारी यांच्या हस्ते करण्यात आलं. शहादा, सांगली, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा, प्रचार फेरी यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण अर्थात नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं पुण्यातील पालक संघटनांनी स्वागत केलं आहे. सावित्री सन्मान प्रतिष्ठानच्या सोनल कोदरे याबाबत आकाशवाणीशी बोलताना म्हणाल्या,
विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन या सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय सकारात्मक आहे. प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी याच्यामुळे सुरुवातीपासूनच प्रयत्न करेल. आधुनिक भारताचं भविष्य म्हणून आपण ज्या विद्यार्थ्यांकडे या पिढीकडे पाहतोय त्या विद्यार्थ्यांचे भविष्य हे त्यांचं शिक्षणच ठरवतं आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात झालेले हे चांगले निर्णय हे नक्कीच देशाच्या भविष्यासाठी खूप निर्णायक असतील आणि त्यासाठी आपण या नो डिटेन्शन पॉलिसीचं नक्कीच स्वागत करूया.
हिवाळा सुरू झाल्यावर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी परदेशातून मोठ्या प्रमाणावर पक्षी स्थलांतरित होतात. येरवडा, पाषाण तलाव, भिगवण या ठिकाणच्या पाणवठ्यावर विविध बदक, शिकारी पक्ष्यांमध्ये दलदल ससाणा तसंच इतरही अनेक पाण पक्षी बघायला मिळत आहेत. पुढील 15 ते 20 दिवस या पक्ष्यांचे थवे पुण्यात असतील. अशावेळी पक्षी निरीक्षणाला जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी सांगितलं.
मी पक्षीप्रेमींना एक गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना आपण काही सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पक्षी निरीक्षणासाठी जाताना आपण त्या परिसराशी मिळत्या जुळत्या रंगाचे कपडे परिधान करणं आवश्यक आहे. उगाच भडक रंगाचे कपडे परिधान करू नयेत. तसेच पक्षी पाहताना मोठ्या आवाजात गोंगाट करणं, सेल्फी काढणं यासारख्या गोष्टी करू नयेत. पक्षी निरीक्षण आणि त्यांचं छायाचित्रण करताना पक्ष्यांपासून सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर आपल्याला पक्षी पाहताना त्यांची अंडी किंवा घरटी निदर्शनास आली तर अशा अंड्यांना किंवा घरट्यांना ताळू नये, पिलांना हाताळू नये. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशा रीतीने आपण पक्ष्यांच्या जीवनक्रमात ढवळाढवळ न करता पक्षी निरीक्षण केलं तर ते अधिक आनंददायी ठरू शकतं.
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह आहे. काल रात्री 12 वाजता सर्व ठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले आहेत. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चची मोठी परंपरा आहे. हे सर्व चर्च विद्युत रोषणाईनं उजळले असून जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं नाताळनिमित्त स्नेहमिलन झालं. यावेळी राज्यपालांनी सर्वांना नाताळ आणि नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच देहदान करण्यात आलं आहे. शहरातल्या पर्ह्याची आळी इथं राहणारे दिगंबर साठे यांचं 22 डिसेंबरला निधन झालं. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा या हेतूनं दिवंगत साठे यांचा देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. नागरिकांनी देहदानाचा संकल्प करावा असं आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रामानंद यांनी केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना काल भारतानं 115 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. वडोदरा इथं झालेल्या कालच्या सामन्यात हरलीन देओलच्या धडाकेबाद शतकी खेळाच्या जोरावर भारतानं पाहुण्या संघाला 359 धावांचं मोठं लक्ष दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 47व्या षटकापर्यंत केवळ 243 धावाच करू शकला. या मालिकेतला अखेरचा 3रा सामना येत्या शुक्रवारी होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषीविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन. नाताळ सणाचा राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.